आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक रोख्यांच्या संदर्भातले सर्व तपशील 3 दिवसात जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला निर्देश. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, लूट आणि अनुनयाचं राजकारण, तर भाजपा म्हणजे विकास आणि सशक्त भारत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 6 राज्यांच्या गृहसचिवांची बदली करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून इक्बाल सिंग चहल यांना तत्काळ हटवण्याचेही आदेश. आणि स्टार्टअप्सना गुंतवणूकदार आणि संभाव्य कॉर्पोरेट भागीदारांशी जोडणाऱ्या स्टार्टअप महाकुंभला नवी दिल्लीत प्रारंभ. निवडणूक रोख्यांच्या संदर्भातले सर्व तपशील 3 दिवसात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज स्टेट बँकेला दिले. रोखे खरेदी करणारा आणि हे रोखे वटवणारा राजकीय पक्ष यांची माहिती उघड होईल असा रोख्यांचा क्रमांकही जाहीर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. या रोख्यांचे सर्व तपशील स्टेट बँकेला जाहीर करावे लागतील यात कुठलंही दुमत नसल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं आज स्पष्ट केलं. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, लूट आणि अनुनयाचं राजकारण, तर भाजपा म्हणजे विकास आणि सशक्त भारत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज कर्नाटकात शिवमोगा इथं जाहीर सभेत बोलत होते. आपल्या सत्ताकाळात देशातले 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले. कर्नाटकात 75 लाख लोकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार मिळाले. 40 लाख गरीब महिलांना एलपीजी गॅस जोडणी, तर 9 लाख लोकांना घरं मिळाली असं त्यांनी सांगितलं. पुढच्या 5 वर्षाच्या काळात केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व पात्र युक्तांना मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्या 10 वर्षांच्या कारभारामुळे देश आज ग्रीन कॉरिडॉर्स, द्रुतगती महामार्ग, वंदे भारत आणि रेल्वेगाड्या, गतिमान इंटरनेट, यूपीआय आणि मेट्रो सेवांमुळे ओळखला जातो असं ते म्हणाले. मुंबईत शिवाजी पार्कवर काल झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेवर मोदी यांनी जोरदार टीका केली. दरम्यान या सभेला माजी प्रधानमंत्री एचडी देवेगौडा आणि ज्येष्ठ नेते एचडी कुमारस्वामी यांना आमंत्रित न केल्याबद्दल धर्मनिरपेक्ष जनता दलानं नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चेत 5 जागा दिल्या जाणार होत्या, मात्र आता फक्त 2 जागा दिल्या आहेत असंही पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. महायुतीचं जागावाटप सन्मानजनक पद्धतीनं आणि समन्वयानं करून लवकरच ते जाहीर होईल आणि राज्यात महायुती 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या काल मुंबईत झालेल्या सभेत उपस्थित नेत्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसत होता अशी टीका त्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना 2014 आणि 2019च्या निवडणुकीत जनतेनं जागा दाखवून दिली तशी यावेळीही दाखवेल असं ते म्हणाले. महायुतीच्या बैठका आज आणि उद्या होणार असून लवकरच सर्व जागा जाहीर होतील अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी प्रत्येकी 2 बूथला भेट देणार आहेत. यात केंद्र सरकारच्या 24 योजनांची माहिती दिली जाणार असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेचा विश्वासघात करणाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. ते आज हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं आयोजित सभेत बोलत होते. आम्ही सत्तेचे भुकेले नाही, जनतेची सेवा करणारे सेवक आहोत, तेव्हा आम्हाला लुबाडून राज्य करू नका. शिवसेनेचं पक्षचिन्ह चोरणाऱ्या गद्दार पक्षाला निवडून देऊ नका असंही ते म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज बिहारमधल्या जागा वाटपाची घोषणा केली. यात लोकसभेच्या 40 पैकी 17 जागा भाजपा लढवणार असून संयुक्त जनता दल 16 तर लोक जनशक्ती पार्टी 5 जागा लढवणार आहे. माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा हिंदुस्थानी अवामी मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा यांना राज्यात प्रत्येकी 1 जागा दिली आहे. भाजपा महासचिव विनोद तावडे यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्रीय निवडणूक आयोगानं गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांची बदली करण्याचे आदेश त्या राज्यांच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. हिमाचल प्रदेश आणि मिझोरमच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांची बदली करण्याचेही आदेश आयोगानं दिले आहेत. याशिवाय पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांची बदली करण्याचे आदेशही आयोगानं दिले होते. त्यानुसार पश्चिम बंगालचे नवे पोलीस महासंचालक म्हणून विवेक सहाय यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याआधी या पदावर काम करणाऱ्या राजीव कुमार यांची नेमणूक माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या अतिरिक्त सचिव पदावर झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून इक्बाल सिंग चहल यांना तत्काळ हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. याशिवाय स्वतःच्या मूळ जिल्ह्यात किंवा 3 वर्षांपेक्षा अधिक काळासाठी एकाच ठिकाणी कार्यरत असलेले महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त, महापालिकेचे उपायुक्त यांचीही बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या सर्व बदल्यांची माहिती उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कळवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव एस के दास यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात दिल्या आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगानं 22 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवूनही संबंधितांच्या बदल्या केल्या नाही त्याबद्दल निवडणूक आयोगानं स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. देशातल्या स्टार्टअप्सना विविध प्रकारचे गुंतवणूकदार आणि संभाव्य कॉर्पोरेट भागीदार यांच्याशी जोडणाऱ्या 3 दिवसीय स्टार्टअप महाकुंभला आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरुवात झाली. जेव्हा 2016 साली देशात हा उपक्रम सुरू झाला तेव्हा स्टार्टअप्सची संख्या 300 होती आणि आता ती 1 लाखावर जाऊन पोचली आहे असं DPIIT सचिव राजेश कुमार सिंह यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं. येत्या काही महिन्यांमध्ये स्वतंत्र समर्पित डीप टेक धोरण निश्चित केलं जाईल असं ते म्हणाले. तसंच सर्व हितसंबंधीयांची आकडेवारी असणारी भारत स्टार्टअप इकोसिस्टीम रजिस्ट्री तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात AI, B2B, एग्रीटेक, डीप टेक, क्लायमेट टेक, गेमिंग, ई स्पोर्ट्स, फिनटेक अशी अनेक विशेष दालनं आहेत. 10 देशांमधले 2000 स्टार्टअप्स, 30,000 भावी उद्योजक आणि सुमारे 500 इन्क्युबेटर्स आणि शिष्टमंडळ या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. 2023 सालच्या बिर्ला सरस्वती सन्मान पुरस्कारासाठी विख्यात मल्याळी कवी प्रभा वर्मा यांची निवड करण्यात आली आहे. रौद्र सात्विकम या काव्यसंग्रहाबद्दल तसंच 2013 ते 2022 या काळातल्या साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 15 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. डुंगरपूर प्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांना रामपूर न्यायालयानं 7 वर्ष तुरुंगवास आणि 8 लाख रुपये दंड ठोठावला आहे. त्यांच्यासह 4 जणांना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा न्यायालयानं आज सुनावली तर इतर 3 आरोपींची मुक्तता केली. ऑस्ट्रेलियात येत्या 6 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या 5 सामन्यांच्या पुरुष हॉकी मालिकेसाठी हॉकी इंडियानं 27 जणांची नावं जाहीर केली आहेत. पर्थ इथं सुरु होणाऱ्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि उपकर्णधार हार्दिक सिंग असणार आहे. हा दौरा आगामी पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या तयारीसाठी महत्वाचा असणार आहे. आपला उमेदवार कोणत्याही अडचणीत सापडू नये यासाठी राजकीय पक्षांनी नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं आहे. त्यांनी आज मुंबईत मंत्रालयात नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या मतदानाचं वेळापत्रक, निवडणुकीसाठी विविध पातळ्यांवरची सज्जता याविषयी सविस्तर माहिती त्यांनी राजकीय प्रतिनिधींना दिली. तेलंगणा निवडणूक अधिकाऱ्यांनी या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्य निवडणूक आयुक्त विकास राज यांनी आज हैदराबाद इथं बातमीदारांशी बोलताना दिली. गेल्या 24 तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडल्या असून काही ठिकाणी गोंगावणारा वारा होता तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसांमध्ये विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता आहे. येत्या 4 दिवसात पश्चिम बंगालमधल्या गंगेच्या खोऱ्यात तसंच ओदिशामध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, वादळी वाऱ्यासह पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक रोख्यांच्या संदर्भातले सर्व तपशील 3 दिवसात जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला निर्देश. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, लूट आणि अनुनयाचं राजकारण तर भाजपा म्हणजे विकास आणि सशक्त भारत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 6 राज्यांच्या गृहसचिवांची बदली करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून इक्बाल सिंग चहल यांना तत्काळ हटवण्याचेही आदेश. आणि स्टार्टअप्सना गुंतवणूकदार आणि संभाव्य कॉर्पोरेट भागीदारांशी जोडणाऱ्या स्टार्टअप महाकुंभला नवी दिल्लीत प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.